मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। प्रवचनाच्या सुरुवातीला आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या या प्रवचनाला नियमितपणाने येणारी आपल्यातलीच एक साधिका सौभाग्यवती विद्याताई पानसे म्हणजे आपल्या जयूताईंची मोठी बहीण जयूताई ओकांची, त्या आणि त्यांचे यजमान विनायकराव असे दोघं जण अमेरिकेमध्ये त्यांचा मुलगा असतो आणि सून त्यांच्याकडे राहायला गेलेले होते एक दोन महिन्यांकरता. आणि त्यांचा मुक्काम जवळपास एक महिन्याचा सव्वा महिन्याचा असा झाल्यानंतर थोडस अमेरिकेमध्ये फिरण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले. त्याच्यामध्ये नायगरा धबधबा पाहण्यासाठी गेलेले असताना तो धबधबा पाहून विनायकराव विद्याला असं म्हणाले की मी एक माझं कर्तव्य पूरं केलं, माझी अशी इच्छा होती की तुला हा धबधबा दाखवावा. तिथं ती थोड्या वेळ ध्यानाला देखील बसली आणि त्याच्यानंतर त्यांनी तिला विचारलं की तुझा परमेश्वर भेटला का तुला, तिला उत्तम ध्यानामध्ये गेल्यासारखं असंही विद्याला झालं. आणि ते भरभरून बोलले तिच्याशी एक 10 मिनिटं, आनंदामध्ये होते आणि एक मॅसिव्ह हार्ट अटॅक येऊन ते गेले. विनायकराव पानसे हे आपल्या केंद्रामध्ये मधून अधून येत असत. मागच्या वर्षी ज्ञानेश्वरी पारायणासाठी देखील ते 7 दिवस बसलेले होते. त्यांचं अचानक अशा प्रकारे निधन झालं. जयूताई ओक आणि विणा यांचं केंद्रातलं योगदान खूप मोठं आहे आपण सगळे जाणतो. आणि तिच्या बहिणीवर अशा प्रकारची आपले यजमान अशा प्रकारे जावेत अशी एक आपत्ती जी कोसळली. आपण नेहमी संसाराचं वर्णन इथं करतो, पाहतो, ऐकतो. देहाचा खरोखरच भरोसा नाही. त्यांना तसा विनायकरावांना हार्टचा त्रास झालेला होता पूर्वी 4 वर्षांपूर्वी, पण अचानक ते अशा पद्धतीने त्यांनी देह ठेवला. आपल्या केंद्रातले एक घटक या नात्याने आपण विनायकरावांना उत्तम गती मिळावी अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करू आणि एक मिनिटभर आपण शांतपणाने बसू आणि मग आपलं प्रवचन चालू होईल. क्षेत्र क्षेत्रज्ञयोः एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृति मोक्षंच ये विदुः यान्ति ते परम। हा 13व्या अध्यायातला 34वा श्लोक। ज्ञान रूपी चक्षुंनी, याचा अर्थ ज्ञान रूपी समज जाणीव, या ज्ञान रूपी जाणीवेने जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधलं अंतर जाणतो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये जमीन आसमान एवढं अंतर आहे, एकमेकांचा काहीही संबंध नाही, क्षेत्रज्ञाच्या सन्निधानाने केवळ क्षेत्राचं चळण होत असतं, त्याच्या केवळ सन्निधानाने सर्व इंद्रिय काम करतात, मन काम करतं, बुद्धी काम करते, पण प्रत्यक्षतः क्षेत्रज्ञ अत्यंत अलिप्त असतो, अत्यंत वेगळा असतो। यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते। आकाशासारखा, जसं आकाश अत्यंत अलिप्त असतं, चोहीकडे व्याप्त असलं तरी देखील सूक्ष्म असल्याने, तसा हा आत्मा देखील देहात सर्व ठिकाणी असतो, पण देहामध्ये इंद्रियांमध्ये इंद्रियांच्या कोणत्याही कर्मांनी तो खरं म्हणजे लिप्त होत नाही असं जो योग्य रीतीने जाणतो, जाणतो याचा अर्थ मग त्याच बोधात तो राहतो, त्याच्यातून खाली तो येतच नाही, अशा पद्धतीने जो वर्तन करू शकतो। भूत प्रकृती मोक्षंच ये विदुः यान्ति ते परम। पंचभौतिक प्रकृतीचा मोक्ष अशा वेळेला घडतो, प्रकृती मी नाही असं स्पष्टपणाने समजतं आणि तो परम गतीला जाऊन प्राप्त होतो। याच्यावरच्या ओव्या आपण पाहत होतो, शब्द तत्व सारज्ञा पै देखणे तेची प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञा अपाडू देखे, या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानी यांचे द्वार आराधिती, याची लागी सुमती जोडती शांती संपत्ती, शास्त्रांची दुभती पोसती घरी, योगाची या आकाशा वळ घिजे येवढाची धीवसा, याची याची आशा पुरुषासी गा, शरीरादि समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू। हे अंतर समजावं म्हणून काय काय करतो, जो चतुर असतो तो ज्ञानी पुरुषाच्या द्वाराची आराधना करतो, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ वेगळे आहेत हे समजण्यासाठी, नाहीतर क्षेत्र गेल्यानंतर सगळंच संपलं असं अबोधानी वाटण्याची शक्यता असते। देहाला येणं जाणं असलं तरी आत्म्याला येणं जाणं नाही हे समजण्यासाठी म्हणून तो ज्ञानी पुरुषांचं द्वार आराधितो, यासाठी तो शुद्ध बुद्धी असणारा शांती संपत्ती जोडण्याच्या मागे लागतो। सर्वसाधारणपणाने आपली सगळी कर्म अशांतीरूपी, त्याला संपत्ती देखील म्हणा, जोडण्याच्या माग, पण हा शांतीरूपी संपत्ती जोडण्याचा उद्योगाला लागतो, त्याच्याकरता शास्त्रांचा अभ्यास करतो। ध्यानाला बसून योगाचं आकाश मोठ्या धैर्यानी चढण्याचा प्रयत्न करतो, सर्व शरीराला तृणवत मानतो आणि जीवाभावानी संतांचा वाहन धरू होतो। अशा प्रकारे ज्ञानाची साठवण करून अंतर्यामी तो निश्चिंत होतो। त्याला ज्ञान झाल्यानंतर क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेखतयांचे ओवाळू आम्ही, आमच्या ज्ञानाने त्याच्या ज्ञानाला आम्ही ओवाळू, आम्ही त्याचे गौरव करू असं भगवंत म्हणतात जो अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करतो। आणि महाभूतादिकी प्रभे दिली अनेकी पसरली से लटिकी प्रकृती, हे जे खरं म्हणजे लटिकी खोटी अशी जे शुक नळिका न्याये न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होये ठाऊवे जया। तो पोपट नळीवर बसलेला असतो, पिंजऱ्यातून बाहेर आलेला असतो, पण सवयीनी ती नळी घट्ट धरून जसा बसतो तशा प्रकारे तो लटिक्या म्हणजे खोट्या प्रकृतीला कदापि धरून बसत नाही। हे जैसे तैसे होये ठाऊवे जया, नळी जशी खोटी तशी प्रकृती खोटी आहे असं समजून तो चालतो। जैसी माळा ते माळा देखीजे ऐसीची देखीजे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी घेऊनी, का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती, रूपे याची भ्रांती जाऊन या। तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती। भगवंत म्हणतात की मी असं सांगतो की अशा बुद्धीनी तो या जगताकडे पाहतो, आकार नाहीसा झाल्यामुळे वाईट वाटेल पण तरी देखील क्षेत्रज्ञ हा अत्यंत वेगळा आहे, त्याला जन्म मृत्यू नाही अशाच भावानी अशाच बोधानी तो राहतो। भगवंत असं म्हणतात की अशा पद्धतीने जात जो राहतो, जैसी माळा ते माळा ऐसीची देखी जे डोळा, माळेवर सर्प किंवा जो शिंपला आहे त्याच्यावर रुपयाची भ्रांती अशा प्रकारे त्याची दृष्टी नसते। हा देह हा जाणारच आहे आणि आत्मा हा अविनाशीच आहे अशा पद्धतीने त्याची दृष्टी होते, तेव्हा भगवंत असं म्हणतात की मी असं जाणतो की तो ब्रह्म झालेला आहे। जे आकाशाहुनी वाढ जे अव्यक्ताची पैल कड, जे भेटलिया अपाडा पाड पडो नेदी, आकारू जेथ सरे जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे अद्वय जे, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसू, ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाणा दिधला जीवा जीवाचिया। या ओवीपर्यंत आपण आलेलो होतो। अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये अंतर आहे हे जो जाणतो तो परमतत्वच होऊन राहतो। जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस, आत्मा आणि अनात्मा याची जी व्यवस्था आहे, आत्मा आणि त्याच्यापेक्षा अनात्म वर्ग शरीर हे अतिशय वेगळं आहे आणि त्याचा आणि आपला काहीही संबंध नाही, अशा प्रकारे जाणून आत्म्याचंच सेवन करतो। जसा राजहंस नीर क्षीर विवेक करतो तशा प्रकारे तो आत्मानात्म व्यवस्था जाणणारा असा होतो आणि आत्माच सत्य हे मानून आत्म्याचाच स्वीकार करणारा असा होतो। ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाणा दिधला जीवा जीवाचिया। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या पांडव अर्जुनाला उगाणा दिधला अनुभव दिला, जीवा जीवाचिया, जीवाचाही जीव इतका प्रिय असलेला जो अर्जुन त्याला अशा प्रकारे अनुभवाचा उगाणा दिधला अनुभव दिला की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे एकमेकांपासून अत्यंत वेगळे आहेत। या अध्यायाची सुरुवात देखील इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात। त्रयस्थासारखं शरीराला वागवलेलं आहे,
आपण या शरीराला मी असं म्हणतो. भगवंतांनी शब्द वापरलेले की इदम शरीरम, हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि एतद यो वेत्तितम प्राहुः, आणि या क्षेत्राला आणि हे क्षेत्र जाणणारा जो क्षेत्रामध्येच आहे, क्षेत्रज्ञ इति तद्विदः, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्राला वेगळेपणाने जाणणारा एक जाणीव रूप अस्तित्व मात्र असा आपल्याच शरीरात वास करून आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. या प्रकारच्या ज्ञानाचा उगाणा त्या पांडवाला अर्जुनाला भगवंतांनी दिला. येर कलशींचे येरी रिच विजय जिया परी, आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. एका एक कलश त्याच्यातलं पाणी दुसऱ्या कलशामध्ये जसं रिचवावं होतावं संपूर्णपणाने, आपल्यामुळं दुसरा कलश भरून टाकावा ओतप्रोत, तसं आपणपे श्रीहरी दिधले तैसे, तसं आपल्या आपलं सर्व ज्ञान आपल्या स्वतःलाच तशाच प्रकारे श्रीहरिनी येरे म्हणजे दुसरा जो अर्जुन होता ऐकणारा त्याला दिलं. येर कलशींचे येरी रिच विजय जयापरी, एका कळशामधून दुसऱ्या कळशामध्ये जसं पाणी ओतावं तशा प्रकारे हे ज्ञान दिलं. इथं ज्ञानाचा देखील गौरव आहे, जो देणारा आहे त्याचाही गौरव आहे आणि जो घेणारा आहे त्याचाही गौरव आहे. याचा अर्थ असा होतो की हे ज्ञान येर कर कलशींचे येरी जसं पाणी ओतावं तसं देता येतं, हा पहिला अर्थ याच्यामध्ये आहे. अठराव्या अध्यायात देखील अशाच अर्थाची एक ओवी आहे, ये हृदयींचे ते हृदयी घातले अशा प्रकारची ओवी आहे. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना, बाहेर द्वैत जरी दिसत असलं तरी देखील आपल्यासारखं अर्जुनाला भगवंतांनी केलं, याच्यामध्ये ज्ञानाचा गौरव आहे. ज्ञान ही गोष्ट अशा प्रकारे देता येण्यासारखी आहे, हस्तांतरणीय आहे, एका हातातून दुसऱ्या हातात जाऊ शकते अशी आहे. जो योग्य असेल त्याच्या ठिकाणी ज्ञान जाऊ शकतं, एकाकडून दुसऱ्याकडे जाऊ शकतं, योग्यता पाहिजे. ज्यांनी आपला कलश उपडा करून ठेवलेला आहे त्याच्याबाबत कलश भरण्याची कोणतीही सोय नाही, शिवाय तो कलश रिकामा देखील असला पाहिजे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे. तुकाराम महाराज म्हणतात की देव कोणीतरी घ्या असं म्हणून आम्ही आयते घरी आलो विचारायला, तर म्हणतात की आम्हाला देवाची गरज नाही. देव न लगे, देव न लगे, साठविण्याचे हृदय जागे. ज्या ठिकाणी साठवायचं त्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत, आता देवाला ठेवण्यासाठी जागा नाही, देव वगैरे काही नको असं कडून तर येतं. तुकाराम महाराज असं म्हणतात की भाव मंद झाला अशा प्रकारे देवाचा. म्हणून ज्ञान जसं एकाकडून दुसऱ्याकडे देता येतं, हा ज्ञानाचा जसा गौरव आहे तसं हा देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दोघांचाही गौरव आहे. देणाऱ्याची देखील शहामत आहे, हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी, अशा प्रकारचं अव्यक्त तत्व. द्यायचं कसं? तव देव हसोनिया बोले, पार्था नवलन आहे तुझे बोलणे, कोणे काय घेपे दिजे अद्वैती इये. या अद्वैत प्रांतामध्ये कोण काय असं देतो घेतो की काय, असं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी देखील दिलं. जर योग्य असेल तर देता येतं, योग्य असेल तर घेता येतं। कसं दिलं आणि कसं घेतलं, देण्याची पद्धत काय आणि घेण्याची पद्धत काय, एक कलश दुसऱ्या कलशामध्ये रिकामा केला। सद्गुरू ज्ञान देण्यासाठी उत्सुक असतात आणि ते उपदेश करतात, तो थेट जीवाच्याही आत उपदेश करतात, जाणीव शक्तीला उपदेश करतात। वेगळ्या वेगळ्या पातळीवर ग्रहण करता येणं शक्य आहे, वेगळ्या वेगळ्या पातळीवर देणं शक्य आहे। ते देण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, ते जेव्हा देतात, तेव्हा ते देह मन बुद्धीला बाजूला सारूनच देतात स्वतःच्या। पूर्ण विश्वासाने संदेहरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण। कदापि डळमळीत न होणाऱ्या अशा अत्यंतिक स्थिर बुद्धीनी, अकंप अशा प्रज्ञेनी आपल्या जवळचं ज्ञान आपल्या आत्मस्वरूपाला स्मरून आणि जो घेणारा आहे समोर बसलेला त्याच्या ठिकाणीही आत्मा पाहूनच सद्गुरू देतात। घेणारा मनाच्या पातळीवर घेऊ शकतो, घेणारा इंद्रियांच्या पातळीवरून सद्गुरूंना पाहू शकतो, घेऊ शकतो, घेणारा बुद्धीच्या पातळीवरून सद्गुरूंना पाहू शकतो, घेऊ शकतो, घेणारा हृदयाच्या भूमिकेवर जाऊन सद्गुरूंना पाहू शकतो, घेऊ शकतो, घेणारा हृदयापेक्षा देखील हृदयाचंही अधिष्ठान असलेल्या अशा शुद्ध जाणीवेच्या पातळीवर जाऊन सद्गुरूंकडून घेऊ शकतो। शिष्य सद्गुरूंचा शोध घेत नाहीत तर सद्गुरू शिष्यांचा शोध घेत असतात। अशा प्रकारे घेणारा कोणीतरी शिष्य भेटावा अशी सद्गुरूंची इच्छा असते। मनाच्या बुद्धीच्या इंद्रियांच्या तर्काच्या प्रेमाच्या अशा विविध पातळ्यांवर ग्रहण मात्र होत असतं की जे सद्गुरूंना अपेक्षित नसतं। ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतरे अंतकरणे, पुढं काय, आथिला तोची जाणे मात येथींची, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। खूप गंभीर, जैसे शारदेची एक चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणोनिया। शरद ऋतूतल्या चांदण्यामध्ये जे कोवळे कोवळे अमृत कण असतात ते किती मवाळ अशा हळुवार मनानी चकोर सेवन करत असेल, त्या प्रकारे घेणारा कोणीतरी मिळावा अशी सद्गुरूंची इच्छा असते। भ्रमर परागु नेती परी कमळ दळे नेणती, ज्या कमळ दळावरून पराग उचलून नेतात त्या कमळ दळांना न समजता, जवळपास समजत देखील नाही, इतक्या हळुवारपणाने भ्रमर पराग कण घेऊन जातात। अशा प्रकारे घेणारा भेटावा अशी सद्गुरूंची इच्छा असते। तो अधिकारी असतो, तो घेऊ शकतो, असा घेणारा भेटण्यासाठी हजारोंवर प्रयोग ते करतात. आपण पात्र व्हावं, आपण ते घेण्यासाठी योग्य व्हावं असा प्रयत्न हजारो लोक करत असतात. पण हा प्रयत्न इतक्या स्थूल पातळीवर असतो की उत्कृष्ट तर्काने घ्यावं का नैशा तर्केण मतिरापने या असं उपनिषद म्हणतात. केवळ तर्काने नाही घेतायत, बुद्धीने घेता येतं का? नायम आत्मा बलहीने न लभ्याहा न मेधया न बहुना श्रुते न, खूप ऐकून नाही, जवळपास भाषा समजत नाही, कसं हे घ्यायचं हेच समजत नाही. हृदयाची भाषा, हृदयापेक्षा देखील जीवाची भाषा ही वेगळी भाषा आहे. आपल्या स्वतःच्या पलीकडे जाणं, आपल्या स्वतःला ओलांडणं हे ज्याला शक्य होतं, आपल्या अहंकाराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, तो इथं अधिकारी होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे की येर कलशींचे येरी रिच विजय जयापरी आपण पे तया श्री हरी दिधले तैसे. असं असेल तर सहज ते वाहतं, इकडून तिकडं वाहणं स्वाभाविक आहे. ते देता येत नाही असं नाही आणि देता येत नाही, या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. तसा घेणारा भेटला तर ते आपोआप दिलं जातं. देणारा मी देतो अशा अहंकारामध्ये नसतो आणि घेणारा मी घेतो अशा अहंकारामध्ये नसतो, तेव्हा सहज होणारी ती गोष्ट आहे. आणि कोणा देता कोण? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण कोणाला देणार? तो नर तैसा नारायण जो घेणारा आहे आणि देणारा आहे, हे दोन्ही विष्णूंचे अंश आहेत. विभूती योगात सांगितलेलं आहे, पांडवानाम धनंजयः वृष्णीनाम वासुदेवोस्मी, दोन्ही नारायणाचे अवतार आहेत. वरी अर्जुनाते श्रीकृष्ण हा मी म्हणे, मुळातच नारायणाचे अंश आहेत आणि परत श्रीकृष्ण देखील हा मी म्हणे. परत श्रीकृष्ण देखील विभूती योगामध्ये स्पष्टपणाने सांगतात की पांडवांमधला धनंजय तो मी. ते म्हणतात की संन्यासी होऊनी काय, संन्यासी होऊनी या जनी पळवून नेली माझी भगिनी, तरी देखील आपल्या मैत्र भावामध्ये विकल्प आला नाही. माझी बहीण तू पळवून नेलीस याचं कारण तू आणि मी एक आहोत. विभूती म्हणून तू पांडवांमधला मीच आहे, मीच झालेलो आहे. आणि कोणा देता कोण तो नर तैसा नारायण वरी अर्जुनाते श्रीकृष्ण हा मी म्हणे, परी असो हे नाथिले न पुसता का मी बोले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कोणी मला विचारलेलं नव्हतं हे का मी बोलतोय कोण जाणे. की येर कलशींचे येरी एरीच विजय जयापरी आणि कोणा देता कोण वगैरे, किंबहुना दिधले सर्वस्व देवे, हे ज्ञान देवानी दिलं म्हणजे सर्वस्व दिलं. किंबहुना जास्त काय सांगायचं, सगळंच्या सगळं आपलं अर्जुनाला दिलं. की तो पार्थू जी मनी अजूनही तृप्ती नमी अधिकाधिक उतानी वाढवितो असे. पण तो पार्थ मनामध्ये या सर्व संवादात अजूनही तृप्ती धरेना, त्याच्या कानांचं समाधान होईना, त्याला श्रवणाविषयी अधिकाधिक उतानी इच्छा आस निर्माण होतच होती. आपल्या श्रवणाची इच्छा तो वाढवतच चाललेला होता. स्नेहाची या भरोवरी आंबुथिला दीपू घेत थोरी, चाड अर्जुना अंतरी परिसिता तैसी, स्नेहाचिया भरोवरी अंबुथिला दीपू घे थोरी। तुम्ही समय लावलेली आहे आणि त्याच्यातलं स्नेह म्हणजे तेल हळूहळू संपत चाललेलं आहे, ती वात थोडी थोडी बारीक होते आहे, तेवढ्यात ती भगिनी येते आणि त्या समईमध्ये तेल घालते। तेल भरोवरी ते समई भरून घातल्याबरोबर लगेच ती वात मोठी होते, वाढते। स्नेहाची या भरोवरी अंबुथिला दीपू घे थोरी, प्रज्वलित केलेला दीप अजून मोठा होतो, थोरावतो। चाड अर्जुना अंतरी परिसता कैसी, तस श्रवण हे अर्जुनाला स्नेहासारखं झालं आणि त्यामुळं अर्जुनाची चाड म्हणजे आवड ऐकण्याबाबतची वाढायलाच लागली। जसं स्नेह घालावं तसं अर्जुनाच्या श्रवणाच्या बाबत व्हायला लागलं। तेथ सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, मिळती मग अवतरे हातू जायसा। सुगरिणी असावी, सुगरिणी याचा अर्थ जर माहीत नसेल तर सांगतो की अतिशय चविष्ट उत्तम निगुतिनी असं स्वयंपाक कला नावाची एक कला आहे, ती कला अवगत असणारी, तिला सुगरिणी असा मराठीमध्ये शब्द आहे। मध्ये मी बरेच दिवसांपूर्वी एक मुलगी म्हटलं, तू लग्न तुझं होणार, तुला स्वयंपाक वगैरे येतो ना, ती म्हणाली सँडविचेस येतात आणि बाकीचा आता शिकेत असं म्हणाली। तेथ सुगरिणी म्हणजे ती उत्तम स्वयंपाक करणारी असली पाहिजे आणि दुसरा गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतायत तो म्हणजे ती उदार असली पाहिजे। खरंच हे गुण एवढ्या अवघड आहेत की काय कोण जाणे। मला तर असा कुठेही अनुभव नाही। सुगरिणी आणि उदारे असे खूप अशा खूप भगिनी मी पाहिल्या। आम्ही त्या क्षिप्राताईंकडे जायचो रुद्र शिकायला। रुद्र अर्धा तास शिकून व्हायचा, अर्धा पाऊण तास रुद्र आणि मग नंतर जेवायला दीड तास आम्हाला लागायचा। तेव्हा चांगली एवढ्या मोठ्या कढया भरून काय काय त्या करायच्या, आम्ही सहा सात जण असायचो, आश्चर्य वाटायचं की सगळं फस्त होऊन जायचं। जास्तीत जास्त आठ जण असायचो आणि त्यांच्या घरातले दोघं तिघ। उदार देखील, सुगरिणी आणि उदारे, स्वामीजी म्हणायचे की देशस्थांकडे जर वाढायला जेवायला गेलं तर पोळीत पोळी लपून वाढतात, म्हणजे यांनी भरपूर जेवावं अशा करता म्हणून आपल्याला एक पोळी आहे किंवा त्या पोळ्यांचे चतकोर केलेले असतात, किती वाढतात पाहायला लागतं, किती वाढतायत किती, एकदम एक गठ्ठा घातल्यासारखं करतात। आणि कोकणस्थांकडे गेलं की पहिल्यापासून वाढू का वाढू का, ते म्हणायचे की अहो वाढा तर आधी मग विचारा काय ते। उदार असणं वाढण्यामध्ये सुगरिणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, आणि जो जेवणारा आहे त्याला देखील त्या रसाची म्हणजे स्वयंपाकाची उत्तम म्हणजे चांगला स्वयंपाक कसा असतो याची माहिती असते। रसज्ञ याचा अर्थ माहीत नसला तर सांगतो म्हणजे चांगली पुरणपोळी कशाला म्हणतात, अगदी सुधारस देखील, चांगला सुधारस कशाला म्हणतात हे त्याला माहीत असतं, त्याला रसज्ञ असं म्हणतात. आणि दुसरं म्हणजे तो जेवणारा पाहिजे, म्हणजे इकडं उदार पाहिजे, इकडं जेवणारा पाहिजे, इकडं सुगरिणी पाहिजे आणि इथं रसज्ञ पाहिजे. मिळती मग अवतरे हातू जैसा, मग दोघांचाही हात काम करायला लागतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा, पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. त्याच्या अवधानाची लवलव म्हणजे एक जाणून घेण्याची उत्सुकता, पाहून डोळ्यात अवधानाची लवलव दिसते. नाहीतर काही मंडळींचे डोळे आपल्या इथले सोडून ठिजल्यासारखे किंवा बंद डोळे मिटलेले, चेहरा वर तोंड उघडं, फक्त ते म्हणजे काय करतात हे सांगायचं नाही, वर्णन सगळं करायचं. श्वासांचा थोडासा आवाज, मधूनच घशातून थोडासा आवाज, त्याच्या विपरीत उलट म्हणजे उत्सुकता डोळ्यातून व्यक्त होणारी, एखादी अचूक गोष्ट सांगितल्यावर डोळ्यात उठणारी चमक. थोड्याशा भुवयावर होणारा परिणाम, सर्वांगाचे केलेले कान, याला अवधानाची या लवलवा असं म्हणतात. तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची या लवलवा, पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणेवरी. मग वक्त्याच्या व्याख्यानाला देखील चौपट बळ येतं. सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातला रसू आदरे श्रोतयांचे नी. श्रोत्यांच्या आदर बुद्धीनी तशा प्रकारे वक्त्याला देखील बोलण्यामध्ये मोठा रस निर्माण होतो. मातला रसू, तो देखील जणू मत्त होतो बोलत असताना, किती बोलू किती नको असं त्याला होतं. जसं उत्तम वारा असला तर मेघ अगदी सावरून जमून वृष्टी करतो. जैसा चंद्रे सिंधू भरे, किंवा पौर्णिमेच्या चंद्रामुळे समुद्राला भरती येते. आता आनंदमय आघवे विश्व किजेल देवे, ते राये परिसावे संजयो म्हणे. त्यामुळं अशा प्रकारे अर्जुनाची अवधानाची लवलव आणि वक्त्याचा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा मातलेला रस, त्याचा आदर वृत्ती पाहून श्रवणाच्या ठिकाणी आता आनंदमय आघवे विश्व किजेल देवे, सगळं विश्व आनंदमय भगवंत करून टाकतील. सांगणाऱ्याचा तसा बोध असेल आणि ऐकणाऱ्या अर्जुनाचा देखील तसा बोध असेल. ते राये परिसावे संजयो म्हणे, ते राजाने ऐकावं असं संजय म्हणतो आहे. एवं जे महाभारती, अशा प्रकारे जे महाभारतामध्ये, महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये श्री व्यासे आप्रांत मती अमर्याद बुद्धी असणाऱ्या श्री व्यासांनी भीष्म पर्व संगती म्हणितली कथा, भीष्म पर्वामध्ये जी कथा सांगितली तो श्री कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू, सांगोनी दाऊ प्रबंधू वोवीएचा. हे तत्वज्ञान, खरं म्हणजे प्रबंध ओवीमध्ये गाऊन मी सांगेन. श्री कृष्णार्जुनांचा हा जो संवाद भीष्म पर्वामध्ये झाला आणि महाभारत महाभारतामध्ये महाभारत ग्रंथामध्ये जो आला आप्रांतमती म्हणजे ज्यांच्या बुद्धीला मर्यादा नाही अशा अमर्याद बुद्धी असलेल्या भगवान व्यासांनी जो लिहिला तो श्री कृष्णार्जुन संवादू वेळ संपली. नागरी बोली विषदू. नागरी बोली म्हणजे आता जी आपण भाषा बोलतो त्या भाषेमध्ये संस्कृतमध्ये झालेला संवाद पण मराठीमध्ये विषद करून मी सांगतो आहे. हे तत्वज्ञान ओवीबद्ध करून मी गातो आहे. सांगोनी दाऊ प्रबंधू ओवीचा. ज्ञानेश किती राहिलाय, पुष्कळच राहिलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नुसधीची शांती कथा आणि जैल कीर वाक पथा. आणि या कथेचा विशेष म्हणजे ही केवळ शांती कथा आहे, याच्यामध्ये दुसरा कोणताही रस नाही. जे नवरस आहेत त्या नवरसांमधला फक्त शांती रस मी वापरलेला आहे. नुसधीची शांती कथा आणि जैल कीर वाक्पथा. जे शृंगाराचा माथा पाय ठेवी. पण हा शांत रस मी अशा पद्धतीने वाक्पथाला आणलेला आहे की सर्वसामान्य लोक शृंगार रसाला सर्व रसांचा राजा समजतात. बहुमत असंच मानसणार ना. बहुमताला शृंगार आवडत असेल त्यामुळे मग सगळे मिळून म्हणायला लागले की शृंगार रस हा सर्व रसांचा राजा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी जी शांती कथा सांगतो आहे शांत रसामध्ये हा शांती रस शांत रस शृंगाराच्याही माथ्यावर पाय ठेवून त्याला खाली दाबून वर प्रगट झालेला आहे. दाऊ वेल्हाळे देशी नवी. जे साहित्याते वोजावी अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. अत्यंत सुंदर अशी मराठी मी दाखवेन. दाऊ वेल्हाळे देशी नवी. तुम्हाला वाटेल की काही नवीनच मराठी मी काढलेली आहे आणि खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी कित्येक शब्द कॉइन केलेले आहेत. आधी नंतर सापडणार नाहीत असे शब्द. गोड गुळगुळीत सुंदर. जे साहित्याते वोजावी. साहित्य ज्याला म्हणतात त्याला देखील धडे देतील अशा प्रकारची भाषा मी वापरेन. अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. आणि अमृत देखील कमी पडावं इतकी गोड पद्धतीने मी ते सांगेन. बोल ओलाहवितेनी गुणे चंद्रासी घे उमाणे. अंतःकरण ओलावून टाकण्याचा जर गुण पाहिला तर माझे बोल असे असतील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चंद्रासी घे उमाणे की जे चंद्राला देखील कमी ठरवतील. कारण चंद्राच्या किरणांमध्ये चंद्रकांत मणी पाझरतो पण त्याच्यापेक्षा श्रोत्यांचे अंतःकरण पाझरतील हे मी पाहिन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. केवढा आत्मविश्वास. बोल ओलावतेनी गुणे. ओलावण्याचे जे गुण आहेत त्याच्यामध्ये मी चंद्राला उणेपण आणेन. रसरंगी भुलवणे नादू लोपी. आणि इतका रस निर्माण करेन की या रसाच्या मध्ये रंगून गेल्यामुळं नाद ब्रह्म देखील फिक असं वाटायला लागेल. खेचरांची ही मना आणीन सात्विकाचा पान्हा. जे दुश्चित असतील. खेचर म्हणजे काय? पिशाच्य कार. ज्याचं मन वाऱ्यासारखं इकडं तिकडं फिरतं, असा दुश्चित्त एका ठिकाणी बसत नाही असं, खेचरांच्याही मना आणीन सात्विकाचा पान्हा ऐकत असताना, ज्याचं चित्त थाऱ्यावर राहत नाही, त्याचं थाऱ्यावर तर येईलच पण सत्व गुण देखील त्याच्या ठिकाणी निर्माण होईल, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, आणि जर मुळातच कोणी सुमन असेल तर समाधीलाच प्राप्त होईल। तैसा वाग विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा। वाग विलास विस्तार या गीतेच्या सांगण्याच्या निमित्ताने सर्व विश्वामध्ये मी भरून टाकीन, कोंदून टाकीन, आणि आनंदाचा एक प्रकारे कोट किल्ला तटबंदी आवार या जगाच्या भोवती निर्माण करेन। फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची। विवेक विवेक ज्या कारणाकरता करायचा असतो ते कारणच त्याला प्राप्त करून देईल। विवेक हा शब्दच संपून जाईल, त्याच्या कारणालाच तो जाऊन प्राप्त होईल। फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिणी, कान आणि मन यांचं एकत्रित जीवन निर्माण होईल। देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, आणि तो जिथं पाहिल माझं व्याख्यान ऐकून, तो ज्या ज्या ठिकाणी पाहिल त्या ठिकाणी ब्रह्मरूपी विद्येची खाण त्याच्या दृष्टीला दिसेल, सर्वत्र ब्रह्म त्याला दिसायला सुरुवात होईल। दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व। या ज्या दोन ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वर महाराजांनी, त्याच्या आधी आत्मविश्वासाने मी हे करीन असं म्हणता म्हणता ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना काही मागायला लागले की विवेकाची वाणी आता फिटून जावो, विवेक ज्याला दाखवतो त्याच्याशी एकरूपत्व घडो, काना मनाचं एकत्रित जीवन घडो, देखो आवड येतो खाणी ब्रह्मविद्येची, आणि मी माझं व्याख्यान ऐकल्यानंतर तो जिथं जिथं पाहिल तिथं तिथं ब्रह्मविद्येची खाण त्याला दिसावी। जो परतत्व डोळा, जो हा ग्रंथ ऐकेल माझं व्याख्यान ऐकेल त्याला परतत्व डोळ्यांनी पाहता यावं, तो डोळ्याचा विषय नसला तरी देखील इतकं त्याच्याबाबत ज्ञान स्पष्ट होऊन जावं। पाहो सुखाचा सोहळा, आणि तो सुखाचा म्हणजे ब्रह्म सुखाचा सोहळा त्याला स्पष्टपणाने दिसावा। रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व, महाबोधाचा सुकाळ दुकाळ नव्हे, दुष्काळ नव्हे, सर्व विश्वाला महाबोधाचा म्हणजे आत्मज्ञानाचा, आत्मज्ञान रूपी बोधाचा सुकाळ होऊन जावा। हे निफजेल आता आघवे, ऐसे बोली जेल बरवे, जे अधिष्ठिला असे परम देवे श्री निवृत्ती मी। मला निवृत्तीनाथांची कृपा माझ्यावर आहे, मी हे म्हणतो आहे हे सगळं पुरं होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अशा प्रकारे बरव बोल, उत्तम बोल, सुंदर सुघटित शास्त्र घटित ऐकणाऱ्याला आनंद देणारे असे बरवे बोल मी बोलेन, जे अधिष्ठिला असे, कारण मला अनुग्रह झालाय ना, जे अधिष्ठिला असे परम देवे श्री निवृत्ती मी। म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी। म्हणून योग्य त्या ठिकाणी योग्य ते, म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदाकोंदी यांची गर्दी करेल, उपमा अलंकार श्लोक रूपक झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी आणि स्पष्ट करून ग्रंथार्थ काय आहे ते सांगेन। हा ठावोवरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराय, याच कारण मला विद्या देऊन माझ्या सद्गुरूंनी श्रीमंत केलेला आहे, मी परिपूर्ण झालेलो आहे। हा ठावोवरी माते पुरतया सारस्वते, विद्येमध्ये कृपा करून मला पुरत पूर्ण केलेला आहे, केले असे श्रीमंते श्री गुरुराय, तेने जी कृपा सावाये मी बोले तेतुले सामाये, म्हणून ही कृपा असल्यामुळे या कृपेमुळे मी जे बोलतो ते तुम्हाला सज्जनांना मान्य होतं, त्यांच्या समोर आणखी जे श्रोते बसलेले होते त्यांना उद्देशून आता ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले। आणि मी तुमची सभेला आहे गीता म्हणो, आणि तुमच्या सारख्या श्रोत्यांच्या सभेमध्ये गीता सांगण्याची योग्यता म्हणून माझ्या ठिकाणी आलेली आहे। वरी तुम्हा संतांचे पाये आजी मी लाधलो आहे, म्हणून जी नोहे अटकू काही। आणि एवढंहून सद्गुरु तर अनुकूल आहेत, त्यांची कृपा तर आहेच, पण तुमच्या सर्व संतांचे पाय मला प्राप्त झाले, मी तुमच्या सर्वांना लोटांगणी गेलो, म्हणून जी नोहे अटकू काही, म्हणून मला काही अटकच नाही। प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके, सरस्वतीला मुक मूल होत नाही याच्यामध्ये विशेष काय। प्रभू काश्मीरी मुके नुपजे, सरस्वतीला मुक बोलू शकत नाही अशा प्रकारचं वाघ दुर्बळ मूल होणारच नाही, पण होणार नाही याच्यात काय कौतुक, ती सरस्वती आहे तिचा मुलगा असं असणं शक्य नाही। नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी, आणि लक्ष्मीच्या हातावर शुभचिन्ह काय काय आहेत ते पाहायला जायचं की काय, सामुद्रिकांनी पाहो की बघू बरं तुझा हात काय काय योग आहेत, असं लक्ष्मीच्या हातावर पाहायला जायचं काय कारण आहे, लक्ष्मी आहे उत्तम सामुद्रिक हस्त सामुद्रिक सगळी लक्षणं घेऊन आलेली आहे। तैसी तुम्हा संतानपासी अज्ञानाची गोठी कायसी, या लागी नवरसी वरुषेन मी, नवरसानी परिपूर्ण असा वर्षाव मी करेन, किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा। हे देवा सद्गुरु देवा, अशा प्रकारे ग्रंथ सांगण्यासाठी मला, म्हणजे मी सांगणं आणि तुम्ही ऐकणं यासाठी मला थोडा अवसर द्या, तुमचा थोडा वेळ तर द्या, मी सांगेन। ज्ञान देव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू, तुम्ही थोडं थांबा मला अवसर द्या सांगण्यासाठी। ज्ञान देव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू, मी बरवा ग्रंथ सांगेन, अतिशय उत्तम रीतीने ग्रंथ सांगेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले। आपण गेलो पुढं, वेळ तर आपली संपली मगाशीच, पण हा जो विषय आहे हा विषय संपूर्ण हेच इष्ट होतं, कारण हा विषय 13वा अध्याय या ठिकाणी संपला। 10 मिनिटं आपण पुढं गेलो, पण 14वा अध्याय जो सुरू करायची मला ही घाई झालेली आहेच. गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. तसही हा जर हे या शेवटच्या ओव्या मग एखाद वेळेला पुढचं प्रवचन सगळं त्याच्यामध्ये गेलं असतं. पण गुरुस्तवन सुरू होतील आपल्या इथं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं गुरुस्तवन आपण पाहू पुढचा मंगळवार आपल्याला आहे आणि त्याच्या पुढचे परत जुलैमध्ये दोन मंगळवार आपल्याला मिळतील किंवा एक तर मिळेलच मला वाटतं पूजा चालू होण्याच्या आधी. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू ऐके गा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्या वधू वल्लभाजी तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी प्रकट तई करीसी आघवेची तू कि पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधू निपजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. अतिशय गोड अशा या ओव्या आपण पुढच्या वेळपासून पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी. बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर. आज आपलं प्रवचन खूप पुढे गेल्यामुळं जवळपास